93.5 Red FM pe.
Ala re ala sangram ala.
सुपर हिट 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम. हॅपी होळी म्हणायचं विसरलोच की मी सकाळपासून. हॅपी होळी. काय प्लॅन्स आहेत तुमचे? एकतर लॉंग विकेंड आहे, कुठेतरी जायचा प्लॅन बनवला असेल, बँकांच्या स्ट्राईक्स आहेत, पैसे उधार घ्यायचा प्लॅन बनवला असेल, त्यापेक्षा नाही म्हणजे घ्या पैसे उधार वगैरे काही प्रॉब्लेम नाही. मला खरं तर ही उत्सुकता आहे की आपल्याकडे कुठलाही सण युजली सीझन्सवरती सगळे डिपेंड असतात, म्हणजे सुगी किंवा स्प्रिंग किंवा या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा भारतभरातच एक दोन दिवसाच्या फरकाने, चार पाच दिवसाच्या फरकाने सिमिलर सण साजरे केले जातात. आता होळीचे खूप प्रकार आहेत, रंगपंचमी पाचवा दिवस, मग पहिला दिवस, मग दुसरा दिवस, मग एक दोन दिवस आधीच. तुम्ही जर काही वेगळं असं करत असाल की पुण्यात नॉर्मली जशी होळी साजरी केली जाते त्याच्यापेक्षा वेगळी जर तुम्ही करत असाल तर आय वुड लव्ह टू हिअर फ्रॉम यू. 6608093 हा माझा नंबर आहे, फोन करा मला. संग्राम बोलतो, पुणेकर खुलतोमध्ये. नॉर्मली सुद्धा तुम्ही जशी साजरी करता तशी करताय का? तर नेमकं काय करताय? आज आहे का पुरणपोळी? आज मला तरी घरी बोलवलंय आईने पुरणपोळी खायला. तुमच्याकडे काय प्लॅन्स आहेत मला ऐकायचंय. आणि सगळ्या चांगल्या उत्तरांसाठी अर्थात वी गॉट वंडरफुल प्राइजेस ॲज युजल. होळीचे काही वॉटरलेस होळीचे काही पासेस मी तुम्हाला देतोय. जबरदस्त पार्ट्या बिरट्या होत आहेत, सो दॅट समथिंग यू कॅन गो टू 6608093 वर फोन करून. कमिंग अप इन जस्ट वे 9:20 ऑन द क्लॉक. आणि कुमार शानू साहेबांच्या कॉन्सर्टचे सुद्धा पासेस आहेत. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम बजाते रहो.